नमस्कार, तुम्हें ऐकता है रेडियो MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पाफट पाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमात मी RJ सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण 1982 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. 1982 या सालातील असा खडला भारत या पुस्तकातील आजच्या भागातील आपली महत्त्वपूर्ण घटना आहे. अभिनेते TN रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना कशाप्रकारे झाली. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना 1982 सालामध्ये नेमकी कशाप्रकारे झाली. मित्रांनो, आंध्र प्रदेशातील लोकप्रिय तेलुगू चित्रपट अभिनेते NT रामाराव यांनी तेलुगू लोकांच्या अस्मितेचं रक्षण करणं हाच पक्ष स्थापनेमागे मुख्य उद्देश असल्याचा दावा करत 21 मार्च 1982 रोजी तेलुगू देसम या नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. मित्रांनो, आंध्र प्रदेश या काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात या पक्षाची स्थापना झाल्यानंतर या राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागली. आणि मित्रांनो, पाहता पाहता NTR नावाच्या झंझावताने हे राज्य काबीज करून टाकलं. मित्रांनो, मार्च 1982 सालामध्ये या पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 9 महिन्यातच राज्याची सत्ता मिळवण्याची आश्चर्यजनक कामगिरी ही या तेलुगू देसम पक्षाने केली. मित्रांनो, देशाच्या राजकारणात देखील या पक्षाने मोठे बदल हे घडवून आणलेले आहेत. मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत 1984 या सालच्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष नेस्तानभूत झालेले असताना 30 खासदारांसह हा पक्ष संसदेमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष बनलेला होता. मित्रांनो, एखाद्या प्रादेशिक पक्षाने संसदेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याची ही किमया या पक्षाने पहिल्यांदाच घडवून आणलेली होती. मित्रांनो, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1978 ते 1982 या काळात राज्यांच्या स्थानिक राजकारणामध्ये काँग्रेस श्रेष्ठींकडून हस्तक्षेप होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये तर या 4 वर्षांमध्ये लहरींनुसार 4 मुख्यमंत्री बदलले गेले. मित्रांनो, फेब्रुवारी 1982 राजीव गांधी हे जेव्हा हैदराबाद भेटीला आले होते तेव्हा नव्याने मुख्यमंत्री बनलेले TNJ मोठ्या लवाजम्यासह कार्यकर्त्यांसह व हारतुऱ्यांसह त्यांना भेटायला विमानतळावरती गेले होते. हा सारा सोहळा पाहून राजीव गांधी यांनी मुख्यमंत्री अंजय्या यांना जाहीरपणे अशा शब्दांमध्ये फटकारलं की ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आणि मित्रांनो, ही बातमी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली व आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याची भावना राज्यात निर्माण झाली. मित्रांनो, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या NT रामाराव या लोकप्रिय चित्रपट अभिनेत्याने तेलुगू लोकांच्या अस्मितेची संरक्षण आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं ठरवलं व 21 मार्च 1982 रोजी तेलुगू देसम या पक्षाची स्थापना झाली. मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच तेलुगू भाषक आपल्या संस्कृतीबद्दल संवेदनशील असल्याचं वारंवार सिद्ध झालेलं होतं. मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रदीर्घ काळ लढा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवरती दिल्ली येथील काँग्रेस श्रेष्ठी प्रदेश काँग्रेसचा मानभंग करत असल्याचा मुद्दा पुढे करून NTR यांना त्या भावनेला समयोचित फुंकर घातली. मित्रांनो, आंध्र प्रदेश म्हणजे काँग्रेस पक्षाची शाखा नव्हे असं NTR यांनी खडसावून सांगितलं. 6 कोटी तेलुगू भाषकांच्या मानासाठी व स्वाभिमानासाठी आपण पक्ष स्थापन केल्याचं त्यांनी जाहीर केलं. तेव्हा मित्रांनो, आंध्र प्रदेशातील जनसामान्यांचा NTR यांना खूप मोठा पाठिंबा मिळाला. मित्रांनो, त्यागाचं प्रतीक असलेलं भगव्या रंगाचे कापड घालून ते राज्याच्या दौऱ्यावरती निघाले आणि जागोजागी त्यांनी लोकांची सेवा करण्यासाठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द आपण संपवली आहे असं जनमानसांमध्ये बिंबवलेलं होतं. पडद्यावरील लोकप्रियतेवर आरूढ होऊन आता या नव्या रूपात विविध नाट्यमय मार्गाने त्यांनी लोकांचं मन हे जिंकलं. मित्रांनो, एका विशाल रथासम वाहनात बसून ते ठिकठिकाणी फिरत रथ थांबून तंत्र कृप्तीद्वारे त्यांचं एकदम प्रकट होणं, भावनात्मक आवाहन करणारं भाषण करणं अशा या सर्व प्रत्युक्त्यांमुळे अल्पावधीतच लोकांचं मन आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले. त्यात इनाडूसारख्या दैनिकांनी त्यांचा उघड प्रचार देखील केला. मित्रांनो, राजकारणात असा नाट्यमय प्रवेश केल्यावर काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाला भरघोस यश हे लाभलं. मित्रांनो, राज्यातील 2/3 जागांवरती विजय मिळवून 9 जानेवारी 1983 रोजी NT रामाराव आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. मित्रांनो, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी लगेचच 2 रुपये किलोने तांदूळ देण्याचा लोकप्रिय घोषणेचा अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. निर्णय पक्षश्रेष्ठींवरती अवलंबून असल्याने कृती करण्यास विलंब होतो अशी लोकभावना होती. या पार्श्वभूमीवरती रामाराव यांची कार्यशैली लोकांना भावून गेली. आपणच पक्ष आहोत आणि आपणच सरकार आहोत अशा आविर्भावात ते काम करत. आणि मित्रांनो, ते स्वतः ज्या धडाक्याने निर्णय घेत त्यामुळे त्यांच्या भोवतीचं वलय हे वाढत गेलं. त्यांच्या काळात आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा जवळपास संपुष्टातच आला. मित्रांनो, मुख्यमंत्री असताना केंद्रातील राजकारण देखील त्यांनी व्यवस्थितपणे हाताळलं आणि या केंद्रातील राजकारणात त्यांनी बरंचसं लक्ष देखील घातलं. 13 मे 1983 रोजी त्यांनी विजयवाडा येथे देशभरातील सर्व विरोधी पक्षांचा एक महामेळावा आयोजित केला होता. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच मेळावा होता. मित्रांनो, या मेळाव्याला भाजपापासून कम्युनिस्ट पक्षापर्यंत झाडून सर्वांचीच उपस्थिती होती. विकलांग अवस्थेत असलेल्या विरोधी पक्षांना रामाराव यांचा तेव्हा आधार मिळालेला होता. असाच आधार त्यांना 1989 VP सिंग यांनी देखील दिला होता. तेव्हा VP सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांच्यासह त्यांनी राष्ट्रीय मोर्चाची स्थापना केली. अनेक पक्षांपासून बनलेल्या या आघाडीचा पहिला मेळावा त्यांच्याच नेतृत्वाखाली मद्रासमध्ये पार पडलेला होता. मित्रांनो, विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बिगर काँग्रेस सरकार निर्मितीत देखील त्यांचा मोठा हात राहिलेला होता. मित्रांनो, तेलुगू देसम पक्ष आपल्या भोवती फिरत असल्यामुळे आपल्याबरोबर पक्ष संपेल अशी त्यांची भावना होती. प्रत्यक्षात ते हयात असतानाच व 1994 पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यात यशस्वी झाल्यानंतर देखील ते नेतेपदी टिकून राहू शकले नाहीत. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून आपली पत्नी लक्ष्मी पार्वती हिला पक्षात महत्त्व देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षात नाराजी निर्माण झाली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद देखील निर्माण झाले आणि त्यांचे जावई N. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या विरोधात बंड केलं. 1995 त्यांनी रामाराव यांना नेतेपदावरून हटवलं व सत्ता हस्तगत केली. स्वतःच्या हयातीत झालेला हा राजकीय पराभव सहन न करत 18 जानेवारी 1996 वयाच्या 73 NT रामाराव यांचं निधन झालं. पुढे चंद्राबाबू नायडू यांनी पक्षावरील पकड मजबूत केली आणि आंध्र व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात देखील पक्षाचा प्रभाव हा टिकवून ठेवला. अशा प्रकारे मित्रांनो, 1982 अभिनेते NT रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम या पक्षाची स्थापना झाली. मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमातील सविस्तर माहिती. असा खडला भारत या पुस्तकाच्या पुढच्या भागामधून आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणाऱ्या भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना अर्थात एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडिया अर्थात एक्झिमची स्थापना कशाप्रकारे झाली याविषयीची सविस्तर माहिती, तसेच मित्रांनो कृषी व ग्रामीण विकासासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डची स्थापना नेमकी कशाप्रकारे झाली या घटनेविषयाची सविस्तर माहिती आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजकगोष्टी जाणून घेण्यासाठी व रेडिओ MPSC गुरुसोबतचा रोजचा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.